कलशाचे अमृत होते भक्ती रसाचा नामी हे नाग राजा तुझी आज आली नागपंच।